दर शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता ऐका गायत्री बस्ती निर्मित कार्यक्रम मालिका निरामय. यामध्ये सुप्रसिद्ध गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट डॉक्टर हुसेन बोहरी यांनी दिलेली माहिती. संपर्क 2472253. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मालिका निरामय. यामध्ये ऐकूया पचन संस्था यकृत आणि एंडोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर हुसेन बोहरी यांनी दिलेली माहिती. तांत्रिक सहाय्य सौरभ शिंदे यांचं. निर्माती गायत्री बस्ते. श्रोते, याबद्दल अधिक माहिती आपणास हवी असल्यास आपण प्रीमियम डायजेस्टिव्ह डिसीज क्लिनिक, मुंबई नाका नाशिक येथे संपर्क साधू शकता. फोन 2472253. फोन नंबर पुन्हा एकदा 2472253. ऐकूया निरामय.
नमस्कार नाशिक, मी डॉक्टर हुसेन बोहरी. आज आपण पर रेक्टल ब्लीडिंग म्हणजे संडासातून रक्तस्त्राव ह्या संदर्भात बोलूयात. संडासातून रक्तस्त्राव होणे हा तसा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. बरेच लोकांना माहिती असता हा प्रॉब्लेम, पण ते प्रॉब्लेम समोर येतच नाही. काही लोक थोडंसं सोशल स्टिग्मामुळं ते सहन करत राहतात, आणि जेव्हा त्यांना खूप शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते तेव्हा मग लक्षात येतं की हे संडासातून रक्तस्त्राव होतो आहे, आणि मग त्याच्यावर काही ना काही उपचार होऊ शकतात. तर हे एक असं लक्षण आहे की हे आपण लपवून ठेवता कामा नये. जर संडासातून रक्तस्त्राव झालेला असेल, जरी एकदा झालं असेल, तरी त्याचा सल्ला डॉक्टरांकडून घेतला पाहिजे. आता ह्याच्यात बऱ्याच वेळेस असं होतं की संडासातून रक्तस्त्राव झाला म्हणजे आम्हाला मूळव्याध आहे, तर तसं नव्हे. संडासातून रक्तस्त्राव होण्याचे अनेक कारणं असतात. सगळ्यात कॉमन कारण गुदद्वाराचे काही आजार आहेत, जसं की मूळव्याध म्हणजे हिमोरॉइड्स, पाईल्स हा त्यातला सगळ्यात कॉमन प्रकार आहे. पाईल्सचे दोन प्रकार असतात, एक एक्स्टर्नल पाईल्स आणि एक इंटरनल पाईल्स. एक्स्टर्नल पाईल्स हा कधीकधी हाताला जे कोंब वगैरे लागते काही लोकांना, तर तो एक्स्टर्नल पाईल्सचा प्रकार असतो. त्याच्यातून रक्तस्त्राव अतिशय कमी प्रमाणात होत असतो, पण त्यात वेदना होतात थोड्याशा, संडासच्या ठिकाणी वेदना होतात जेव्हा संडास होते तेव्हा. सिमिलरली फिशर म्हणजे जो गुदद्वाराचा भाग असतो तो जर संडास खूप अशी कडक झाल्यामुळं जेव्हा त्या एरियाला थोडीशी इजा होते त्याला आपण फिशर म्हणतो. तर फिशरमधून पण रक्तस्त्राव थोडंसं कमीच होत असतो, पण ते बऱ्यापैकी पेनफुल असतं, खूप पेनफुल असतं. इंटरनल हिमोरॉइड जे असतात त्याच्यातून रक्तस्त्राव जास्त होतो, पण ते पेनलेस असतं, आणि त्याच्यामुळं ॲनिमिया होण्याचे चान्सेस बऱ्यापैकी जास्त असतात, आणि पुढच्या प्रॉब्लेम्स होण्याचे चान्सेस जास्त असतात. जरी आपण मान्य करू की गुदद्वाराचे आजार हे त्याच्यासाठी कारणीभूत असतात, पण आमच्याकडे असे अनेक पेशंट येतात यांना संडासातून रक्तस्त्राव होतं आणि हे मूळव्याध म्हणून गृहित धरलं जातं, आणि बऱ्याच वेळेस त्याच्यावर काही ना काही वेगळ्या पद्धतीचे उपचारही घेतले जातात, पण प्रामुख्याने त्यांना आजार वेगळा असतो. त्यांना एक तर अल्सरेटिव्ह कोलायटिस नावाचा एक आजार असतो ज्याच्यामुळं हा रक्तस्त्राव होत असतो, जो एक मोठा आजार आहे, आणि त्याच्यावर पटकन उपचार करणं गरजेचं आहे. किंवा मग बऱ्याच लोकांना आतमध्ये गाठ असते, मोठ्या आतडीमध्ये कॅन्सर असतो, आणि तो कॅन्सर लक्षातच येत नाही. जेव्हा तो अर्ली स्टेजला असतो तेव्हा आपल्याला लक्षात येत नाही, संडासातून रक्तस्त्राव होते, मूळव्याध आहेत, आणि मूळव्याधचे उपचार वर्षभर चालू असतात, आणि जेव्हा तो आजार अगदी खूपच मोठा होऊन जातो आणि बाकीचे लक्षणं उद्भवतात, जसं की भूक लागायला कमी होते, वजन कमी व्हायला लागतं, रक्त खूप कमी होऊन जातं, मग पुढचे इन्व्हेस्टिगेशन्स केले जातात आणि मग लक्षात येतं की हा वेगळाच प्रकार आहे. म्हणून संडासातून रक्तस्त्राव जर होत असेल तर त्याच्यावर एक्सपर्ट सल्ला होणं फार गरजेचं आहे. जरी एखाद्याला मूळव्याध असेल तरी गरजेचं नाही की त्या मूळव्याधीतूनच रक्तस्त्राव होत असेल, त्याच्यावरती अजून एखादा कारण असू शकतं. तर मूळव्याधीचा उपचार करण्या अगोदर आपल्याला आयडियली दुर्बीण टाकून मोठ्या आतडीचं एक शेवटचं एकाच फूट मोठी आतडी तरी निदान बघून घेतली पाहिजे की तिथं दुसरा कुठलाही आजार नाही आहे. जर ते नसेल तर मग आपण मूळव्याधवर उपचार त्या पद्धतीने करू शकतो, पण दुसरा कुठला तरी आजार असेल तर चुकीचा उपचार मूळव्याधवर होऊन आपला मुख्य आजाराचा वाढवा होऊ नये. धन्यवाद.
निरामय या कार्यक्रम मालिकेमध्ये आताच आपण पचन संस्था यकृत आणि एंडोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर हुसेन बोहरी यांनी दिलेली माहिती ऐकली. तांत्रिक सहाय्य होतं सौरभ शिंदे यांचं. निर्मिती होती गायत्री बस्ते यांची. श्रोते, याबद्दल अधिक माहिती आपणास हवी असल्यास आपण प्रीमियम डायजेस्टिव्ह डिसीज क्लिनिक, मुंबई नाका नाशिक येथे संपर्क साधू शकता. फोन 2472253. फोन नंबर पुन्हा एकदा 2472253. दर शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता ऐका गायत्री बस्ती निर्मित कार्यक्रम मालिका निरामय. यामध्ये सुप्रसिद्ध गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट डॉक्टर हुसेन बोहरी यांनी दिलेली माहिती. संपर्क 2253।